chinimandi.com podcast.
विझी डेली शुगर मार्केट अपडेट, मंगळवार 21 एप्रिल 2020. डोमेस्टिक मार्केट: बाजारात मागणी कमी झाली. साखर कारखाने एप्रिल 2020 मध्ये वाटप केलेला कोटा विक्री करण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र: S30 साखरेचा व्यापार 3040 रुपये ते 3100 रुपये प्रति क्विंटल राहिला. दक्षिण कर्नाटक: S30 साखरेचा व्यापार 3250 रुपये ते 3300 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3400 रुपये ते 3450 रुपये प्रति क्विंटल राहिला. उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3100 रुपये ते 3180 रुपये होता. गुजरातमध्ये S30चा व्यापार 3080 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3250 रुपये राहिला. तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3350 रुपये ते 3450 रुपये होता, तर M30चा व्यापार 3400 रुपये ते 3450 रुपये राहिला. इंटरनॅशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $322.20 प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 9.74 सेंट्स होते. करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 76.93 मध्ये झाला, तर ब्रेझिलियन रियलचा व्यापार 5.3169 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 1328 रुपये प्रति बॅरल, क्रूड WTI $15.70 होते. इक्विटी: BSE सेन्सेक्स 1011.29 अंकांनी खाली येऊन 30,363.71 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 280.40 अंकांनी खाली येऊन 8,981.45 अंकांवर बंद झाला.